माझ्या मैत्रीत काही लोक ऐटीत, आपले काही भयभीत जपतात माझी कायरी. मी गेल्यावरच कळेल जेव्हा देह माझा जळेल. चला वेदना टळले, जीवनातून मुक्त झालो. वाईट वाटतं माझ्या आईपासून लुप्त झालो, पण तिच्या पोटी जन्म घेऊन खरंच तृप्त झालो. ए माझी माय मावली, तूच दुनिया दावली पण सुटली तुझी सावली. मला माहिती तू माझ्यासाठी कुठं कशी धावली. मला माफ कर, माफ कर. माझ्या तिरडीला पाणी घालून रस्ता माझा साफ कर आणि मला जाऊ दे. माझा देह नसत चाललाय माझ्या अवती भोवती बघतोय मी कोण त्रासात चाललाय. तू यमराज मला घेऊन हसत चाललाय माझे पुण्य सोडून. पाप वाचत चाललाय माझ्या तिरडीला खांदा देऊन. बाप वाकत चाललाय तू लडखडत मशानाची दिशा आखत चाललाय. मी वेळेच्या आधी मला इथे काळ घेऊन आलाय. ही अवस्था माझीच मला डसणारी. ती बघणारी बांगड्या फोडून कुंकू पुसणारी, ती प्रिय सिरडते माझ्यावर हसणारी. गोष्ट आहेच कुठे ही पचणारी, पुनर्जन्म रचणारी.
माणूस भेटला ही आठवण जुनी. गेल्यावर जुनाला तू चांगला का म्हणता तुम्ही. माणसातला माणूस भेटला ही आठवण जुनी.
या शोक सभेत कित्येक लोक उभेत, कुणी पुजतो प्रेत माळ्यावरती नाणी फेकून होता म्हणतो माणूस ग्रेट. तर कुणी करतो भेद घेऊन मना द्वेष. सगळ्या दुःखाची पडली खपली नाही उरली ठेच, रंगीत जिंदगीवर पडली माझ्या काळी रेश. आता जवळची एक मात्र ती सरणावरची लाकड, उभ्या आयुष्याचं कापड ही शिवेलाची रात्र. मी रावणाचा छात्र म्हणून नरकाचा पात्र. मला माहितीये होतो मी कपटी क्रूर मनुष्य, पण त्यावर मोठ माती टाकून ठेवा माझ्या प्रतिमेवर पुष्पगुच्छ आणि आठवा माझे दृश्य. मी हसत कसा होतो मरून, पण जिवंत मी दिसत कसा होतो माझ्या कवितेतून. लोकांच्या भूमिकेतून अस्तित्वाचे चेहरे छेदून मी जगलो बेदून. माझ्यातल्या अनावर जनावराला लागले निर्बंध, माझी आग ओकणारी कलम पडली माझ्या पुढे थंड. लिहून आज शेवटचा निबंध, लिहून आज शेवटचा निबंध.
मेलावर जुनांदा तू चांगला का म्हणता तुम्ही. माणसातला माणूस भेटला ही आठवण जुनी. मेलावर जुनांदा तू चांगला का म्हणता तुम्ही. माणसातला माणूस भेटला ही आठवण जुनी.
तू ढोळे कपडे लेव माझ्या तेराव्याला, जेव भले मला मरू दे माझे विचार जिवंत ठेव. आणि ऐक सांग येणाऱ्या पिढीला, माणसाने माणूस जपावा हर घडीला. गेल्यावर काय राहणार, तुझे अवशेष पण मातीत जाणार. जपली ज्याच्या पायी संपत्ती तू चारच दिवस गुणगान गाणार. बाकी पुन्हा सगळे व्यस्त राहतील मस्त, करून कष्ट होतील त्रस्त. सांगतो स्पष्ट जग स्वतःसाठी होण्याआधी उद्ध्वस्त. ही किमया देवाची जने काय पलट केली. जिंदगी ही सटवी रोजच खेळ नवीन खेळी. चितपट काय दुनिया दोन बाजू खोटी खरी. जरी दिसले सांत्वन करताना माझे शत्रू माझे वैरी, तरी सांगतो हे मुतलेत बघून माझी कापलेली करंगळी. देहाच्या दिसले आत्म्याच्या कशादा ओळी. मी मृत्यूसोबत अंतरलय खेळून रक्ताची होळी. माझ्या प्रियसीला सांगणं समाजात राहून जग भोळी भरून घेऊ नको झोळी. चला निरोप घेतो, सुखी आहे देवा घरी. चला निरोप घेतो.